आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले निकले उन बसते रेणुका ती सुंदर दिसते चरणी माथा टेकणाऱ्या भक्त बघून हसते मग आई तुझा महिमा वर्णू किती आई माझी दुःखे सांगू किती
आई तुला हा का मारू किती आई तुला नवस करू किती
अजपनाई चौघडा मग माहूर गाडावर बोले आई तुझ्या गमंदिरी हे चालत चालत आले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले 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 आमची कळते भाषा हीच आमच्या संसाराला सुख देई घरा म्हणून आईच घेऊन नाव तुझ्या गदारी घेतली
जाई
चौघडा बघ माहूर गाडावर बोले आई तुझ्या ग मंदिरी हे चालत चालत आले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले 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 बहु हर्षाने एकमेका संगती घे आनंदे नाचती मग जय धन्याची येता रात आई त्यांना देई साथ
होती धुंद त्यात रेणुकेच्या दरबारात
सनई चौघडा बघ माहूर गाडावर बोले आई तुझ्या ग मंदिरी हे चालत चालत आले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेटू दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेटू दे म्हणाया लागले सनई चौघडा बघ माहूर गडावर बोले आई तुझ्या ग मंदिरी हे चालत चालत आले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले परसूच्या आईला अंबाबाईला भेट दे म्हणाया लागले
भेटे 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 भेट